अध्याय 12वा श्लोक क्रमांक 14 संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ़ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धिर योमद भक्त समे प्रिया वार्षीये वीण सागरु जैसा जड़े नित्य निर्भरु तैसा निरुपचारु संतोषी जो वाहुनी आपुली आण धरी जो अंतकरण निश्चया साचपण जयाचेनी जीवू परमात्मा दोन्ही बैसवूनी ऐक्यासनी जयाचिया हृदय भुवनी विराजती ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई आतू बाहेरी योगू निर्वाळलेया ही चांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया अर्जुना तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पढ़िये हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे हे ही एथ रोग थोकडे रूप करणे तरी पढ़ियंतयाची कहानी हे भूलीची भारणी येत व न बोलणी परी बोलवी श्रद्धा म्हणून गामा वेगा आली उपमा एरवी काय प्रेमा अनुवादू असे आता असो हे किरीटी पै प्रियाची या गोष्टी दुणा थाऊ उठी आवडी गा तया ही वरी विपाये प्रेमळू संवादी या होये तिये गोडीसी आहे काटाळे मग म्हणून गा पंडुसुता तूची प्रियो आणि तूची श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली तरी आता बोलो भले या सुखा मीनलो ऐसे म्हणत खेवो डोलो लागला देवो मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण जया मी अंतकरण बैसो घाली.
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर सम. पाचव्या अध्यायामध्ये भगवंतांनी जे ध्यानाचं वर्णन केलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर निरूपण केलं त्या अनुषंगाने आपण ध्यान साधना पाहिली. त्याचं प्रात्यक्षिक ही मागच्या वेळेला आपण पाहिलं. भगवद्गीतेमध्ये आलेला 6वा अध्याय हा ध्यानाचाच विशेष अध्याय आहे. आत्मसंयमन योग या नावानी हा अध्याय भगवद्गीतेमध्ये आला. आणि या अध्यायामध्ये सांगितलेलं जे ध्यान आहे ते ध्यान आज आपण पाहणार आहोत. तुलनेनी भगवद्गीतेमध्ये या 6व्या अध्यायामध्ये ध्यानाबद्दल अतिशय विस्तृत असं वर्णन आलं. त्याच्यामध्ये ध्यानाची पूर्वतयारी कशी हवी, आसन कसं असावं, इथपासून सर्व भगवंतांनी सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर असंच विस्ताराने निरूपण केलेलं आहे. ते जे सांगितलं गेलं त्याचं जर वैशिष्ट्य पाहायचं झालं असेल, कारण ध्यानाची प्रक्रिया अनेक वेळेला मी सांगितली, तसंच गुरुपदिष्ट ध्यान, सोहम ध्यान, अनुग्रहाच्या वेळेला जे सांगितलं जातं ते काय आहे तेही मी तुम्हाला सांगितलं. इथं जे ध्यान सांगितलं त्याच्यामध्ये ध्यानाला बसण्याची जी जागा असते तिथपासून भगवंतांनी सुरुवात केली. ही जागा शुचौदेश असावी, पवित्र ठिकाण असावं असं भगवंत म्हणाले. त्या ठिकाणी आवाज थोडा पाहिजे, आवाज थोडा पाहिजे. त्या ठिकाणी या शुचौ देशामध्ये, पवित्र अशा प्रदेशामध्ये स्थिरम आसनम आत्मनः, आपल्या स्वतःचं आसन स्थिर असावं असं भगवंत म्हणाले. अशा ठिकाणी आसन जमवल्यानंतर मन एकाग्र करावं असं ते म्हणाले. तत्र एकाग्रम मन कृत्वा, त्या ठिकाणी मन एकाग्र करावं. मन एकाग्र करण्याला ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं मन एकाग्र करून सद्गुरु स्मरण करावं असं सांगितलं. भगवंतांनी मन एकाग्र करावं आणि मन एकाग्र करून इंद्रिय आणि चित्ताच्या क्रियांना आवरावं असं सांगितलेलं आहे. मन एकाग्र करणं ही एक गोष्ट झाली. कुठं एकाग्र करावं? भगवंतांच्या या वचनाचा सरळ अर्थ असा होतो की चित्त आणि इंद्रिय यांच्या ज्या क्रिया आहेत त्या आवरण्याच्या बाबत मन एकाग्र करावं. याचा अर्थ साक्षी असावं असा आहे. मनाने पूर्ण लक्ष द्यावं की चित्ताच्या क्रिया आवरल्या जात आहेत ना, इंद्रियांच्या क्रिया आवरल्या जात आहेत ना, या ध्यानाचा उद्देश आत्मविशुद्धी, आत्मशुद्धी असा असावा असं भगवंत म्हणतात. आत्मशुद्धी याचा अर्थ अंतःकरण शुद्धी. अंतःकरण पंचक म्हणून जे सांगितलं जातं त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण अशा 5 गोष्टी येतात. अंतःकरण जर शुद्ध झालं, अंतःकरण शुद्धी जर साधली, तर अंतःकरण शुद्धीतच आत्मदर्शन दडलेलं आहे. योगाचा जो उद्देश आहे तो उद्देश उपविश्वासने युंजात योगम आत्मविशुद्धये, आत्मविशुद्धीसाठी म्हणून योगाचं आचरण असावं, अभ्यास असावा, हा अभ्यास कसा करावा, ते असं म्हणतात की आसनावर बसलेलं असताना काय म्हणजे पाठ, शिर म्हणजे मस्तक आणि ग्रीव म्हणजे मान सम असावी, एका सरळ रेषेत असावी. समम काय शिरो ग्रीवम धारयन अचलम स्थिर. आधी असं सांगितलं की त्या ठिकाणी मन एकाग्र करावं आणि चित्त आणि इंद्रिय यांच्या क्रियांना एकाग्रतेने आवरावं. ते कुठं आवरावं ते या ठिकाणी सांगितलं. ते असं म्हणतात की संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशाहा च न अवलोकयन. आपल्या नासिकाग्राकडे दृष्टी ठेवावी आणि इतर कुठल्याही दिशांना पाहू नये. ज्ञानेश्वर महाराजांनी इथं सांगितलेला नसताना हठयोग वर्णन करून सांगितला. भगवद्गीतेमध्ये तसे कोणतेही शब्द नाहीत, तरी देखील या श्लोकांवर निरूपण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोगाच्या प्रक्रिया सांगितल्या आणि हठयोगाच्या पद्धतीने ध्यानाचं वर्णन केलं. स्वामीजी असं म्हणत असत की नाथ संप्रदायाचे काही पूर्वसुरी हठयोगी होते, असं असल्यामुळं ते गुरु ऋण फेडण्यासाठी बहुधा अशा प्रकारचे कोणतेही शब्द नसताना हठयोगाच्या प्रक्रियेबद्दल भगवंत काहीही बोलत नसताना ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र हठयोग वर्णन करून सांगितला. इथले शब्द खूप सरळ आहेत. तरी देखील संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम याचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे निरूपण आहे ते दिठी राहोनी आतुलेकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठावो पडे नासागर पीठी. या नासिकाग्राबद्दल असं सांगितलं जातं की नाकाची दोन अग्र आहेत, एक म्हणजे ज्याच्यावर राग पटकन दिसतो तो नाकाचा शेंडा आणि दुसरं म्हणजे नाक ज्या ठिकाणी कपाळाला जाऊन मिळतं ते ठिकाण. ही दोन्ही नाकाची अग्र. ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र स्पष्टपणे शेंड्याकडे पाहावं असं म्हटलंय इथं कुंडलिनी योग सांगत असताना. ऐसे आतच्या आतची रचे बाहेरी मागुते नवचे म्हणून राहणे आधी दिठीचे तेथेची होय. वरचिली पाती न ढळती, डोळ्याची वरची पापणी आहे ती पूर्ण तर मिटलेली नाही, ती ढळून खालच्या पापणीवर येऊन उतरलेली नाही. वरीचिली पाती न ढळती तळींची तळी पुंजाळती, आणि खालची पापणी आहे ती थोडी पसरलेली असते. तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजेतया, त्या ठिकाणी त्याला अर्धोन्मिलित अशा दृष्टीची स्थिती निर्माण होते. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पहावी हे चाडसरे आघवी आपैसया. अशी दृष्टी असल्यामुळं आता बाहेर इकडं तिकडं पाहावं, दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पहावी, बाहेर काहीतरी पाहत राहावं दृश्य, अशा सर्व इच्छा त्याच्या नाहीशा होतात. हे हठयोगाच्या अभ्यासामध्ये सुरुवातीला अर्धोन्मिलित दृष्टी ठेवून तिन्ही बंध साधून प्राणायाम पुढं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करणार आहेत. त्यांनी इथं अर्धोन्मिलित दृष्टी सांगितली. पण संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम याचा प्रशस्त अर्थ ध्यानयोगी हा आपल्या भुवयांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी नासिका येऊन मिळते ते ठिकाण असंच धरतात. आणि तसंच ध्यानाच्या राजयोगाच्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये सांगितलेलं आहे. पाचव्या अध्यायामध्ये देखील चक्षुहूच एव अंतरे भ्रुवो हो असं म्हटलेलं आहे. डोळे हे भुवयांच्या मध्ये दृष्टी ठेवावी असं म्हटलेलं आहे. तेही अंतरे भ्रुवो हो याचा त्यावेळेला दोन प्रकारचा अर्थ. एक म्हणजे आतून डोळे हे पाहण्याचं साधन आहे, पाहणारा अजूनच आत आहे, त्याची दृष्टी या भुवयांच्या आत असावी असा एक अर्थ त्याचा होता. आणि दुसरा अर्थ म्हणजे जो पाहणारा आहे तो त्याची दृष्टी त्याचं पाहणं हे याच्याही आत मस्तकाच्या प्रदेशात असावं असा केला जातो. आठव्या अध्यायामध्ये भ्रुवोर मध्ये प्राणमावेश सम्यक, दोन भुवयांच्या मध्ये जे आज्ञाचक्राच्या ठिकाणी प्राण आणि मन वर न्यावं असं सुचवलेलं आहे. कितीही झालं तरी ध्यानाची एकूण प्रक्रिया डोळे मिटल्याखेरीज शक्य नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोगाचं वर्णन करताना असेल असावं त्यांनी म्हटले त्या अर्थी आहेच की सुरुवातीला प्राणायाम करत असताना अर्धोन्मिलित दृष्टी ठेवावी, नंतर अर्थात ती मिटली जाणारच. डोळे अर्धवट उघडे ठेवून आणि नासिकाग्राकडे पाहून केवळ ध्यान अशक्य आहे. म्हणून सुरुवातीला कदाचित हठयोगाच्या प्रक्रियेमध्ये तसं म्हटलं असे, पण संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम म्हणजे याच ठिकाणी ज्या ठिकाणी नासिका कपाळाला येऊन मिळते ते ठिकाण. त्या ठिकाणी मन एकाग्र करून यत चित्तेंद्रिय क्रिया हा चित्त आणि इंद्रिय यांच्या क्रिया आवरायच्या आहेत. त्यामुळं काय होईल, प्रशांतात्मा विगतभीही ब्रह्मचारी व्रते स्थितः. सुरुवातीला सगळे स्वैर विचार नाहीसे होतील, त्यानंतर मूळ प्रेरणा ज्या आहेत क्रोध भय आणि विषयांविषयीचा अनुराग किंवा प्रीती म्हणजे वीत राग भय क्रोधः. अनुराग भय आणि क्रोध हे पूर्णपणाने त्या ठिकाणी शांत होतील, वीत म्हणजे नाहीसेच होतील. तेच वेगळ्या शब्दात या अध्यायामध्ये प्रशांतात्मा म्हणजे ज्याचा क्रोध शांत झालेला आहे, जो शांत झालेला आहे, विगतभीही ज्याचं भय गेलेलं आहे, ब्रह्मचारी व्रते स्थितः ज्याचं काम गेलेलं आहे आणि त्यामुळं तो ब्रह्माशी तादात्म्य पावतो आहे असा ही स्थिती प्राप्त होते. भ्रुकुटी मध्यापाशी मनाचा संयम केल्यामुळं ही स्थिती प्राप्त होते. मनसंयम्य मत चित्तो युक्त आसीत मत पराहा. त्या ठिकाणी मनाचं संयमन घडतो, वीत राग भय क्रोधः ही स्थिती प्राप्त होते, तो मत चित्त होतो. मत चित्त म्हणजे परमेश्वराशी जडून राहिलेला, त्याची धारणा आता ब्रह्माशी जडून राहते, ब्रह्मभावनेशी जडून राहते. काही क्षण ब्रह्मभावना ब्रह्मधारणा राहणं, त्याचं रूपांतर अजून किंचित काळ जास्त स्थितीमध्ये राहणं याला ध्यान असं म्हणतात आणि त्याच्यापेक्षाही दीर्घकाळ ती भावना तशीच टिकून राहणं याला समाधी असं म्हणतात. मन संयम्य मत चित्तो युक्त आसीत मत्परहा. या ठिकाणी मन लीन होत असताना या भ्रुकुटी मध्याच्या प्रदेशात किंवा चिदाकाशाच्या प्रदेशात प्राण देखील आपोआप सूक्ष्मपणे ऊर्ध्वगामी होऊन वारंवार लीन व्हायला लागतात. आणि जेव्हा मनाचा आणि प्राणाचा दोघांचाही लय तिथं घडतो तेव्हा परमात्मधारणा निर्माण होते आणि ती परमात्मधारणा क्रमशः वाढत तो धारणा ध्यान आणि समाधी या स्थितीला प्राप्त होतो. आता याची फलश्रुती भगवंतांनी सांगितली तो समाधी स्थितीला प्राप्त झाला. अशा प्रकारे आपल्या स्वतःला परमात्म्याच्या ठिकाणी युंजन एवं सदा आत्मानम सतत आपल्या स्वतःला परमात्म्याच्या ठिकाणी जो लावून धरतो योगी नियत मानसहा असा हा योगी ज्याचं मन पूर्णपणे आवरलं गेलेलं आहे शांतिम निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छती. मत्संस्थाम निर्वाण परमाम शांतिम अधिगच्छती तो माझ्या ठिकाणी राहतो मत्संस्थ होतो. हा बाहेर देहाच्या ठिकाणी नसतो जगताच्या ठिकाणी नसतो त्याचं मन लीन झालेलं असतं. तो आता मत्संस्थ म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी पूर्णपणाने जडून राहिलेला असतो. त्याचा देह गेलेला असतो याचा अर्थ देह भावना गेलेली असते देहाची आठवण गेलेली असते असं असल्यामुळं निर्वाण परम शांती त्याला प्राप्त होते. हा विशिष्ट शब्द आहे हा दुसऱ्या अध्यायामध्ये आलेला होता इथं परत एकदा भगवंतांनी वापरला. विहाय कामान यस सर्वान पुमांश शरती निस्पृहा निर्ममो निरहंकार काय. विहाय कामान यस सर्वान पुमांश शरती निस्पृहा शांतिम निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छती असे तिथे शब्द आले. कामना संपूर्ण गेल्या निस्पृह झाला आता निर्वाण परम शांती त्याला प्राप्त झाली असं भगवंत तिथे म्हणाले. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. ही जी स्थिती आहे या स्थितीला ब्राह्मी स्थिती असं म्हणतात. हे पार्था नैनाम प्राप्य विमुह्यती. एकदा ती प्राप्त झाली की परत नाहीशी होत नाही. स्थित्वा स्याम अंतकालेपी. ही स्थिती अंतकाळापर्यंत राहून ब्रह्मनिर्वाण मृच्छती त्याला निर्वाण परम शांती मिळते असं तिथं सांगितलं. आणि ही स्थिती शेवटपर्यंत राहून तो ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त होतो असं त्या ठिकाणी वर्णन केलं. या ठिकाणी तसेच शब्द आले शांतिम निर्वाण परमाम. निर्वाण परम अशी शांती त्याला मत्संस्थ झाल्यामुळं प्राप्त होते. परमात्म्याच्या ठिकाणी जडून राहिल्यामुळं तो निर्वाण परम शांतीला प्राप्त होतो. म्हणजे ध्यानामध्ये देह भावना टाकून परमात्म भावना प्राप्त झाली की त्याचं निर्वाण होतं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं होतं. देह सोडणं त्या ठिकाणी होतं. म्हणून आठव्या अध्यायामध्ये अंतकालाची साधना सांगताना भगवंतांनी या कारणाकरताच ध्यानाची साधना सांगितली. सगळी लिंक लक्षात कशी येते बघा. जेव्हा जेव्हा देह भावनेचा त्याग होतो आणि परमात्म भावना निर्माण होते तेव्हा त्याचं निर्वाणच होतं. हा निर्वाण हा शब्द बुद्धांनीही वापरला, भगवंतांनीही वापरला. बुद्धांचा काळ भगवंतांच्या नंतरचा आहे, पण बुद्धांनी निर्वाण हा शब्द वापरल्यानंतर तो कुठं जातो हे सांगितलं नाही. त्याचं वर्णन तो शून्याला प्राप्त होतो असं मग केलं गेलं. तो इथून तर जातो पण पोचतो कुठं? पण इथं माहीत नाही तो कुठं पोचतो ते. असं असल्यामुळे जातो एवढंच त्यांनी सांगितलं. भगवंतांनी तो ब्रह्मनिर्वाणाला जातो असं सांगितलं दुसऱ्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायाचा शेवट करत असताना. कारण या ठिकाणी देखील काही भरोसा पाहिजे की इथून सुटला तर कुठेतरी पोचला तर पाहिजे. नुसताच इथून गेला हा प्रवास त्या व्यक्तीच्या दृष्टीने त्याला अर्धवट वाटेल. बुद्धांना तो तसा वाटला नाही. याचं कारण तो शांतीला प्राप्त होणार आहे. इथलं काहीही नाही अशा ठिकाणी तो जाणार आहे. तो शून्य, इथल्या भाषेमध्ये तो शून्यामध्ये जाणार आहे, पण तो शांतीला प्राप्त होणार आहे, आनंदाला प्राप्त होणार आहे, समाधानाला प्राप्त होणार आहे. तो इथून जाईल पण तो ब्रह्माला जाऊन पोचेल असं भगवद्गीता सांगते. इथं भगवंतांचे शब्द आहेत की अशा प्रकारे मत्संस्थाम निर्वाण परमाम शांतीम अधिकच्छती. तो निर्वाण परम अशा शांतीला जाऊन प्राप्त होतो. साधकाची एक अडचण आहे, ती या श्लोकांमध्ये देखील भगवंतांनी तशा प्रकारे काय हल्लीच्या भाषेत अटेंड केली नाहीये. आणि आतापर्यंत आपण जिथं जिथं ध्यानाचं वर्णन पाहिलं तिथं कुठंच त्याला स्पर्श केलेला नाहीये. ती साधकाची अडचण अशी की मन आवरलं, मन एकाग्र केलं, मन एकाग्र करून चित्त आणि इंद्रियांच्या क्रिया आवरल्या, याचा अर्थ साक्षी झाला, साक्षी होऊन चित्त आणि इंद्रियांच्या क्रिया आवरल्या आणि मग काय होतं हे भगवंत सांगतात सगळीकडं. आठव्या अध्यायात, पाचव्या अध्यायात आपण पाहिलं, आता इथं देखील. पण आपली अडचण अशी आहे की असं आपल्या बाबत घडत नाही. हे इतकं का सोपं आहे? त्या ठिकाणी मन एकाग्र करावं आणि इंद्रिय आणि चित्ताच्या क्रिया आवराव्या. आल्या आवरता? हा प्रश्न राहतोच. या आवरता येत नाहीत हे सांगणं सोपं आहे. हे होण्यासाठी 25-25 वर्ष ध्यानाला बसायला लागतं. आणि याही ठिकाणी याचं कोणतंच वर्णन नाही. असं आवरता आल्या नाहीत तर काय करायचं? एकदम आवरता आल्या तर प्रश्नच नाही. स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो प्राणापान समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो यतेंद्रिय मनोबुद्धी. मन बुद्धी आणि इंद्रिय आवरावीत हेच शब्द मुनीही मोक्षपरायण त्याने आवरले असं गृहीत धरून विगतेच्छा भय क्रोधा हा त्याच्या इच्छा भय क्रोध नाहीशा होतात. यस सदा मुक्त एव सहा आणि तो मुक्त होऊन जातो. आवरता येत नाहीत ही अडचण आहे. त्याला काय करायचं याचं वर्णन कुठंच भगवंतांनी केलं नाही ते या अध्यायात केलं. या अध्यायाचा तो एक विशेष आहे. मी मागच्या वेळेस सांगितलं की या अध्यायामध्ये श्वासांबद्दल भगवंत काहीच बोलत नाहीत. ही जी सगळं मिळून वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये तेथ प्राणाचा प्रणव उची करावा किंवा प्राणापानव समव कृत्वा याबद्दल या अध्यायात काही सांगितलेलं नाही, तरी देखील या अध्यायाचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे या अध्यायामध्ये हे जर जमत नसेल तर काय करावं, तर काय करावं हे सांगितलं गेलं. ते थोडं अजून पुढं भगवंतांनी सांगितलं. म्हणून फलश्रुती झाली की युंजन नैवम सदात्मानम योगी नियत मानसहा शांतिम निर्वाण परमा मत संस्थाम अधिगच्छती. ही फलश्रुती आहे, तो निर्वाण परम शांती प्राप्त करतो. पण हे होण्याच्या आधी काय घडतं, कसे प्रयत्न करावे लागतात, ते भगवंतांनी थोडे काही एक 5-6 श्लोक गेल्यावर सांगितलं. भगवंत असं म्हणतात की संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः शनैहि शनैहि उपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत यतो यतो निश्चलति मनश्चञ्चलम अस्थिरम ततः ततः नियम्यैतत् आत्मन्येव वशं नयेत. प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखम उत्तमम उपैति शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मशम. जर त्या ठिकाणी इंद्रिय चित्त यांच्या क्रिया एकाग्रपणाने मन एकाग्र करून साक्षित्वाने आवरता आल्या नाहीत तर काय करायचं, ते असं म्हणतात की जर विचार उठत असतील तर संकल्पानी निर्माण होणारे जे काम आहेत, आवाज का बरं बारीक होत आहे, संकल्पामुळे निर्माण होणारे जे काम आहेत किंवा इच्छा आहेत संकल्प प्रभवान कामांस, त्या सर्वांना वारंवार सोडणं गरजेचं आहे, त्याचा त्याग करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी मन एकाग्र करावं आणि यत चित्तेंद्रिय क्रिया हा मन उठूच द्यायचं नाही. हे जर जमलं नाही तर काय करायचं, तर पूर्ण आतून लक्ष देऊन संकल्पातून निर्माण झालेल्या ज्या कामना आहेत त्या कामनांचा निशेष त्याग करत राहायचं. त्या ठिकाणी मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः, मन आणि इंद्रिय ग्राम हे उत्तम रीतीने आवरून संकल्प आणि संकल्पातून निर्माण होणाऱ्या कामना यांचा त्याग करत राहावं, अर्थात विचारांचं साक्षी होऊन राहावं. तरी तोची योगू बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखवीचे. माझ्या मनात एक विचार उठला की आज रविवार, उद्या ऑफिसला गेलं की पहिलं अमुक अमुक काम मला करायचं आहे, असा विचार ध्यानाला बसलेला असताना माझ्या मनामध्ये निर्माण झाला. त्याच्या पुढचा विचार निर्माण होतो म्हणजे मी ऑफिसमध्येच जाऊन बसतो, ते काम करतो, ते काम करण्यासाठी काय काय सामग्री लागेल ती गोळा करतो मनाने, मग मी ते काम पूर्ण करतो. ते काम पूर्ण करून मी माझ्या वरिष्ठांच्या समोर ते ठेवतो आणि मग जो काही आनंदी आनंद होईल त्याचा विचार करत बसतो. संकल्प आणि संकल्पातून निर्माण झालेली कामना आणि कामनेतून परत निर्माण झालेला संकल्प याच्या चक्रामध्ये आपण सापडतो. एका विचारातून एका संकल्पातून परत एक संकल्प निर्माण होतो त्याला त्या संकल्पाचा पुत्र असं म्हणायचं. संकल्पातून पुढचा संकल्प, त्याच्यातून त्याच्या पुढचा संकल्प. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा योग एका परीनी सोपा आहे, जर आधीचं जमलं नाही तर. अर्थात पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. संकल्पाचा पुत्र त्याला मारून टाका, संकल्पाला मारून टाका म्हणजे संकल्पाचा पुत्रच होणार नाही. पहिला जो संकल्प निर्माण होईल त्याला तुमचा इलाज नाही. तुम्हाला वाटलं कितीतरी दिवसात आपण बाहेर अजून गेलो नाही, अगदी दिवाळीत गेलो तो, त्याच्यावर अजून आपण बाहेर गेलो नाही. नाताळ होऊन गेला, किती बायका घरात काम करत असतात बिचाऱ्या, सारखं सारखं ओट्यापाशी. याचेच विचार बर का की त्यांना रिलीफ नको का? आपण कुठेतरी बाहेर जायला पाहिजे. हा जर पहिला संकल्प झाला तर मग आता कुठं जायला पाहिजे, त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे, कसं बुकिंग करायला पाहिजे, मग मुलं कशी खुश होतील, असा संकल्पातून पुढचा संकल्प हा जणू त्याचा पुत्र. म्हणून पहिला संकल्प जेव्हा निर्माण होईल, किती दिवसात बाहेर गेलो नाही, तर या विचाराकडे वेगळेपणाने पाहावं, अलिप्तपणाने पाहावं, याला प्रतिसाद देऊ नये. त्यामुळं काय होईल, त्यामुळं त्या संकल्पाला पुत्र होणार नाही. पुत्र होणार नाही याचा अर्थ कुठं जावं याची ठिकाणं शोधणं, मग त्याचं बुकिंग करण्यासाठी काय करावं हेही शोधणं, याचा विचार करणं, ही परंपरा पिलावळच ही बंद होऊन जाईल, थांबेल. तसं जर केलं तर हे जमेल असं ज्ञानेश्वर महाराज. इथं साधकाला जरा धीर येतो, नाहीतर प्रत्येक ठिकाणी तिथं मन एकाग्र करावं, चित्त इंद्रिय क्रिया आवराव्यात की झालं ब्रह्मभावनेशी तद्रूप, असं कसं काय. हा विषयाते निमालिया ऐके, इंद्रिये नेमाचिया धारणी देखे, तरी हिये घालूनी मुके जीवित्वासी. आपला मुलगा गेल्यानंतर कधी तुम्ही पाहिलं असेल की असं छाती पिटून लोक रडतात, हिये घालूनी. तसा याला रडू देत, याला मुलं याचा याला मुलंच याची मुलं मारल्यामुळं याला जो शोक होईल, पुत्र शोक होईल, त्यामुळं जरा त्याची कुचंबणा होऊ देत. ऐसे हे वैराग्य करी तरी संकल्पाची सरेवारी. या ठिकाणी मात्र त्या विषयांच्या बाबत आस्थान न धरणं साक्षी भावनेने वैराग्यानी हे गरजेचं आहे. तरी संकल्पाची सरेवारी, असं झालं तर मग संकल्पाची येरझार नाहीशी होते. सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे, आणि मग बुद्धीला धैर्य प्राप्त होतं. धवळारी म्हणजे अत्यंत उत्तम प्रासादात, ज्याला चुनेगच्ची असं पूर्वी म्हणत असत, तिथं बुद्धी सुखानी राहते, बुद्धीला धैर्य प्राप्त होतं. बुद्धी धैर्या होय वसवटा, तरी मनाते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. बुद्धीला धैर्य प्राप्त झालं की मनाला आत्मप्राप्तीच्या अनुभवाच्या वाटेने घेऊन जावं, आणि हळूहळू आत्मभुवनाच्या ठिकाणी चिदाकाशात धारणा धरावी परमात्म्याची. शनैही शनैही उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. या विषयापासून बुद्धीला धैर्य प्राप्त झालं की मग हळूहळू तो मागं फिरतो, आणि मग आत्मसंस्थम मन कृत्वा, मग मन आत्म्याच्या जवळ ठेवावं, म्हणजे आत्म्या एवढं व्यापक आपण आहोत अशी भावना धरावी, आणि न किंचिदपि चिंतयेत, आणि मग कसलाच विचार करू नये, कोणत्याच विचाराला थारा देऊ नये. याही एकेपरी प्राप्ती आहे विचारी, या प्रकाराने हे घडतं, हे न ठके तरी सोपारी आणि कायके. आणि हे जर जमलं नाही तर सोपी अजून एक गोष्ट सांगतो. आता नियमूची हा एकला जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरा नोहे. हे जर जमलं नाही तर एक सोपी युक्ती सांगतो, असा नियमच करावा अगदी जीवाभावाने, की जैसा कृतनिश्चयाची या बोला, आम्ही निश्चय केला आणि आता बाहेरच जाणार नाही. हे तर आधी सांगत होते, हे जमत नाही म्हणून तर पुढचं सांगितलं. म्हणून जो उपाय सांगितला तो अजूनच इतका कठीण की पहिलंच मग जमवा तुम्हाला. पण हा एक उपाय आहे, कृतनिश्चय करावा की आता बाहेरच जाऊ देणार नाही आणि तो अंमलात आणावा. ज्ञानेश्वर महाराजांना सगळंच सोपं आहे. जरी येतुलेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे, एवढं केल्यामुळे जर चित्त स्थिर झालं तर काम झालंच, आणि नाही स्थिर झालं तर, या दोन्ही गोष्टींनी नाही जमलं तर, नाहीतरी घालावे मोकलुनी, नाहीतर मग सांगावं तुला जायचंय तिकडे जा, मी बसणार आहे, माझी दीड तासाची काय वेळ आहे, मी बसणार आहे, तुला काय फिरायचंय, ज्या गमजा करायच्या ते कर. म्हणजे ही ज्ञानेश्वर महाराजांना मान्य आहे. मान्य याचा अर्थ याच्यातून पुढे ध्यान निर्माण होईल तरी, म्हणून हेही ते म्हणतात की करावं तसं. ठीक आहे, मग मोकलिले जेथ जाईल तेथून नियमूची घेऊन येईल. मग तुम्ही बाहेर दवडलेलं, जा तुला जायचंय कुठं म्हणून सोडून दिलेलं, जिथं जिथं जाईल तिथून तुम्ही ज्या नियमाने ध्यानाला बसलात आत्मसंयमन करण्यासाठी, म्हणून त्या नियमाने ते आपोआप परत येईल. किंवा मनाचा स्वभावच आहे की ते ज्या ठिकाणाहून निर्माण होतं त्या ठिकाणी नंतर परत येतं. चित्त तुमच्या आतून बाहेर प्रसवतं, बाहेर कितीही गेलं तरी परत जिथून निर्माण झालं तिथपर्यंत येतच. जशी समुद्राची लाट कितीही उंच उडाली तरी परत समुद्रातच यावी, तसं चित्तवृत्ती कितीही दूर गेली तरी परत येते. कशावरून येते? ध्यानाला बसलेल्या सर्वांना त्याचा अनुभव आहे. ध्यानामध्ये सगळी तयारी करून निश्चय करून बसला, थोडा वेळ जमलं, पण तेही जमेन असं झालं म्हणून साक्षी भाव धरला, जमलं पण नंतर तेही जमेन असं झालं, आता कोणती शक्तीच काम करत नाहीये, तुम्ही अगदी हरलात, आणि मग स्वैर विचार यायला सुरुवात झाले, मन फिरायला सुरुवात झाली, आणि तुम्ही विचारात निमग्न होऊन राहिलात, तुमचा वेळ वाया चाललेला आहे. असा किती वेळ गेला कोण जाणे. आणि अचानक आपण ध्यानाला बसलोय का काय करतोय, आपण तर विचार करायला लागलो, असा विचार तुमच्या मनामध्ये येतो, असं तुम्हाला समजतं. हे कोणामुळे समजतं? मन बाहेर दवडलेलं आपोआप मागं येतं, आत्म्यामुळेच समजतं. तिथं तर दुसरा कोणी नव्हता, तुम्ही ध्यानाला बसलेले आहात आणि मी तर तुम्हाला येऊन सांगत नाही की तू फिरायला लागलायस, आणि तुम्हाला तुम्ही स्वतःही सांगत नाही आहात कारण तुम्हीच फिरताय. म्हणून हा नियमच आहे, हा कायदाच आहे की ते जिथं जाईल तिथून आपोआप परत येईल. मग मोकलिले जेथ जेथ जाईल तेथून नियमूची घेऊन येईल. मात्र ती जी घडी आहे, तो जो क्षण आहे, तो फार मोलाचा, फार महत्वाचा. तेव्हा मन जे आत येतं त्याला बाहेर परत दौडूही नये आणि त्यावेळेला अतिशय स्थिर होऊन आत्मसंस्थ होण्याची मोठी शक्यता असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसेनी स्थैर्याची होईल सावी याचिका. त्याला सहज अशा प्रकारे स्थैर्य प्राप्त होतं. ही जी मधली ध्यानाची साधकाकरता आवश्यक अशी प्रक्रिया, ती सांगितल्यानंतर मग हे ठीक आहे की शांतिम निर्वाण परमा मत संस्थाम अधिगच्छती. एका प्रयत्नात ज्याला जे जमत नाही त्याच्याकरता थोडे प्रयत्न केल्यावर, म्हणून हे श्लोक आल्यावर परत प्रशांत मनसम ही एनम, परत तसेच शब्द भगवंतांनी घातले, योगिनम सुखम उत्तमम उपैती शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम पापरहित. ब्रह्मभूत झालेल्या ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे, काम शांत झालेला आहे, ज्याचं मन शांत झालेलं आहे, असा योगी उत्तम सुखाला प्राप्त होतो. पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचे नि मेळे आत्मस्वरूपाजवळ येईल सहजे. केतुलेनी एके वेळे म्हणजे कोणत्या तरी एखाद्या क्षणाला अशाच भाग्याच्या. बऱ्याच वेळेला तुमच्या ध्यानाच्या शेवटी शेवटी हे क्षण येतात, कधी कधी ध्यानाच्या मध्ये हे क्षण येतात, परत विचाराच्या आवर्तात तुम्ही सापडता आणि परत एकदा ध्यानाच्या शेवटी हे क्षण येतात कोणत्या तरी एखाद्या. ते आत्मस्वरूपाजवळ येतं. तया देखोनी अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य तेजे उघडेल त्रैलोक्य हे. आकाशी दिसे दुसरे ते अभ्र जई विरे तै गगनची का भरे विश्व जैसे तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आघवे होये. अशा प्रकारे चित्त लयाला जात. जसं आकाशामध्ये दुसरेपणाने काही दिसत होतं ते अभ्र नाहीस झाल्यावर केवळ आकाशच जसं शिल्लक राहतं, तसंच चित्त या नावाचं आत्मस्वरूपावर जे दुसरेपणाने काहीतरी भासत होतं ते चित्त लयाला जातं. मग ज्या चैतन्याच्या अधिष्ठानावर हे चित्त भासमान होत होतं ते चैतन्यच केवळ शिल्लक राहतं. तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आघवे होये ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. अत्यंत सुखाच्या उपायांनी अशी प्राप्ती त्या साधकाला घडते. म्हणून सहाव्या अध्यायात आलेले हे पहिले श्लोक जे आधी मी वाचले, ध्यानाची सगळी प्रक्रिया असणारे, आणि हे जर सरळ सरळ जमत नसेल तर साधकांनी काय प्रयत्न करावेत, हे जे सहाव्या अध्यायात सांगितलेलं आहे ते मिळून ध्यानाची सहाव्या अध्यायाची अतिशय परिपूर्ण अशी प्रक्रिया होते. या प्रक्रियेमध्ये श्वासांचा किंवा प्राणांचा कुठेही उल्लेख भगवंतांनी केलेला नाही. एक तर तो प्रथम केलेला आहे पाचव्या अध्यायात, म्हणून इथं आला नसेल नसावा. परत आठव्या अध्यायात ही ध्यान सांगत असताना तिथेही त्यांनी केला पण इथं मात्र नाही केला. पण एकदा असं झालं, केला नाही हे खरं आहे, तरी आपण श्वास सुरुवातीला घेऊनच ध्यानाला बसणार आहोत हेही खरं आहे. याच्यावर निरूपण करत असताना भगवंतांनी जरी प्राणायाम किंवा प्राणापान क्रिया सांगितली नसली तरी ज्ञानेश्वर महाराजांनी कुंडलिनी योग सांगत असताना तिन्ही बंध साधून प्राणायाम सांगितलेला आहे इथं वर्णन नसतानाही, असंही आहे. तरी देखील मला एक प्रसंग आठवतो. स्वामीजींकडून मला निरोप आला सकाळी येण्यासाठी, म्हणून त्या दिवशी जैन मुनी शिवमुनी स्वामीजींकडे येणार होते. ते स्वामीजींना असं म्हणाले की मला हे ध्यान तुमच्याकडून शिकायचं आहे. ते भेटीला आले तेव्हा मला बोलवलेलं होतं, माझी अशी कल्पना आहे की तृप्ती तिथं आली ती, हो की नाही, तृप्ती होती तिथं आणि तिथं स्वाती वेलिंग होती, बरोबर आहे, स्वाती होती, या दोघी तिथं होत्या. मुनीजी आले तेव्हा आता नीट प्रसंग ती तिलाही आठवत असेल, पण माझी अशी कल्पना की तृप्ती तिथं ध्यानाला बसली असावी किंवा नंतर ध्यानाला बसली. हा, बोलावलं तर तिला देखील आणि मग स्वातीलाही बोलवलेलं असेल. शिवमुनींना स्वामीजींनी ध्यान सांगितलं, ते केवळ शांत बसा म्हटले. आणि इथं भ्रुकुटी मध्यापाशी बोट लावलं, इथं पाहत बसा म्हटले. श्वास सांगितले नाहीत असं मला आठवत. शांत बसा, दोन मिनिटं नुसते शांत बसा, आत मस्तकाच्या प्रदेशात पहा म्हणाले. आणि एक दोन मिनिटं गेल्यावर त्यांच्या भ्रूमध्याच्या पाशी स्वामीजींनी स्पर्श केला. 7-8 मिनिटांनी आता उठा म्हटले. तसं तृप्ती आणि स्वाती देखील ध्यानाला बसल्या, बरोबर आहे, त्याच वेळेला ध्यानाला बसल्या. आणि स्वातीच्या ज्या हालचाली होत होत्या तर ते म्हणाले की ही थोडी हठयोगाच्या पद्धतीने जातीये, आणि तृप्तीचं ध्यान दाखवत असताना म्हणाले की ही राजयोगाच्या पद्धतीने जातीये. दोघी ट्रान्समध्ये गेलेल्या होत्या. शिवमुनींना फार आश्चर्य वाटलं. ते स्वामीजींना म्हणाले, मलाही असं जायचंय, मलाही असं झालं तर फार बरं वाटेल. म्हणाले, तुम्हालाही होईल, तुम्हाला माझ्या ठिकाणी जेव्हा शिष्यभाव निर्माण होईल, मी गुरु आहे असा गुरुभाव निर्माण होईल, तेव्हा त्या भावानी हे होतं, ही एक प्रकारची भावावस्था आहे असं ते म्हणाले. नंतर मी स्वामीजींना असं म्हटलं की आपण शिवमुनींना ध्यान सांगत असताना सोहमचे श्वास वगैरे असं काहीच सांगितलं नाहीत. तेव्हा स्वामीजी म्हणाले की ज्याचं मन शांतच आहे त्यांनी एकदम इथं पाहिलं तरी चालतं. ते श्वासाचं जे तंत्र आहे तर ते मन शांत होण्यासाठी म्हणून आहे असं स्वामीजी म्हणाले. भगवंतांचं हे निरूपण, जिथं 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी श्वासाबद्दल काहीच सांगितलेलं नाही, त्याच्यावर विचार करत असताना मला तो प्रसंग आठवला. ते शिवमुनींकरता ठीक होतं असा त्याचा अर्थ घ्या. हे आपल्याकरता आहे असा अर्थ घेऊ नका. आपण श्वास, मन आणि सोहम शब्द एकरूप करून काही काळ श्वास घेणं सोडणं हे करायला हवं, आणि मन पुरेसं शांत झाल्यावर मग आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. हे खरं. याच्यावरच प्रात्यक्षिक पुढच्या वेळेला आपण घेऊ. याच्यावरही काही आपल्याला करता येईल, पण आता वेळ आपली संपली. पुढच्या वेळेला आपण पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। तो शिवमुनींचा प्रसंग थोडक्यात तुम्हाला सांगतो परत एकदा की स्वामीजींनी तृप्ती आणि स्वाती मी होतो बहुतेक प्रमोदिनी होती तिथं शिवमुनींना हे सोहम काय आहे हे सांगितलं सोहम ध्यान काय असतं हे सांगितलं सोहमचा अर्थ सांगितला त्याची प्रचिती कशी येते ध्यानामध्ये याचं वर्णन करून सांगितलं सोहमचे श्वास घ्यायचे कसे आणि बसायचं कसं हे करून दाखवलं आणि मग अशा प्रकारच्या ध्यानाने तो कसा परमशांत होतो तो सुखाच्या राशीवर कसा सुखरूप होऊन राहतो असं सांगितलं आणि मग आता हेच ध्यान तुम्ही करा असं म्हणाले डोळे मिटून घ्या म्हणाले आणि इथं पाहत राहा म्हणाले असं झालं सांगताना त्यांनी सोहमचे श्वास सांगितले पण त्यांच्याकडून करून घेताना त्यांना काय स्वामीजींना वाटलं माहीत नाही पण त्यांनी त्यांच्याकडून सोहमचे श्वास करून घेतले नाहीत त्याच्याऐवजी शांत डोळे मिटून बसा आणि इथं लक्ष द्या म्हणाले असं ते तो सगळा प्रसंग घडला आणि त्यानंतर मी मंगळवारी स्वामीजींकडे जायचो तेव्हा स्वामीजींना विचारलं की तुम्ही त्यांच्याकडून का नाही श्वास सोहमचे करून घेतले त्यांच्याकडून तुम्ही करून घेतले नाहीत असं मी म्हटलं तेव्हा ते म्हणाले त्यांना त्याची काही आवश्यकता नव्हती ज्याचं मन सुरुवातीलाच खूप शांत आहे त्यांनी इथंच तर ध्यान करायचं आहे म्हटले असा तो सगळा मिळून प्रसंग होता हरिओम तत्सत्